सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है एमएच 93.5 में. आणि आज आषाढी एकादशी निमित्त एक खूप सुंदर उपक्रम असा सुरू केलेला आहे, त्याचबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर सचिन पुणेकर आज आपल्यासोबत आहेत बायोस्फिअर संस्थेकडनं. सो सर, मला सांगा की चिपको आंदोलन जे झालं होतं बघा एकदा, त्यासारखंच हे काही आहे का?
चिपको आंदोलन जे होतं तर त्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड जी चालली होती, वृक्ष संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं ती वृक्ष तोडले जाऊ नयेत याच्यासाठी सजग नागरिक सुजाण नागरिकांनी किंवा त्यावेळेचे जे ऍक्टिव्हिस्ट सुंदरलाल बहुगुणा असतील किंवा त्यांचे सहकारी असतील या सर्वांनीच झाडांना चिपको आंदोलन म्हणजे थोडक्यात आलिंगन देऊन त्या झाडाचं संवर्धन केलं. आणि आत्ताचं जे आंदोलन म्हणता येणार नाही पण एक हरित अभियान जे दुर्मिळ झाडांना मिठी, की एकंदरीत या हरित अभियानाच्या माध्यमातून दुर्मिळ झाडं जी एक आपल्याला पर्यावरणीय सेवा अनेक वर्ष अनेक पिढ्या आपल्या समाजाला देत आहेत, जीवसृष्टीला देत आहेत, तर त्या वृक्षाविषयीची आत्मीयता जाहीर करणं म्हणजे या दुर्मिळ वृक्षांना मिठी मारणं असं मला वाटतं.
येस, आणि ही इतकी जी सुंदर कल्पना आहे नेमकी ती तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त सुचली आहे की आधीपासून असा काहीतरी प्लॅन होता तुमचा सयाजी शिंदे सरांसोबत आणि अरविंद जगताप सरांसोबत मिळून?
नाही, हा जो उपक्रम आहे हा सयाजी शिंदे यांची देवराई या संस्थेचा आहे, हा त्यांचा इनिशिएटिव्ह आहे. आम्ही त्याच्यामध्ये काही प्रमाणात सहभागी आहोत आणि दुर्मिळ जे वृक्ष आहेत ते कुठले आहेत, कुठल्या भागामध्ये आहेत याच्याबाबतचं एकंदरीत माहिती पुरवण्याचं काम हे काही प्रमाणात आम्ही केलेलं आहे. आता पुण्यामध्ये साधारणतः असे 25 दुर्मिळ वृक्ष आहेत पुणे शहरामध्ये, तर याची यादी कुठली ती यादी आम्ही त्या बाबतीत पुढे आम्ही दिलेली आहे. आणि मी आधीही म्हटल्याप्रमाणे की अशा प्रकारचं आलिंगन जर या वृक्षाला दिलं तर त्या वृक्षाचं संवर्धन होईल, त्या वृक्षाविषयीची आत्मीयता आपल्याला जाहीर करता येईल, त्या वृक्षाचं एकंदरीत संवर्धनाचा प्लॅन किंवा त्याला वारसा वृक्ष म्हणून कसं घोषित करता येईल याविषयीची कामं या हरित चळवळीच्या माध्यमातून नक्कीच उभी राहतील असं मला दृढ विश्वास आहे.
बस थोडी देर के बाद लौट कर आती हूँ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.